नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. राज्यात येत्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 9,70,25,119 मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल. यामध्ये 18 ते 19 वयोगटातले 22,22,704 तर वयाची 100 वर्ष पूर्ण झालेले 47,392 मतदार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली. राज्यातल्या एकूण मतदारांमध्ये 5,22,739 पुरुष, 4,69,96,279 महिला तर 6,101 तृतीयपंथी मतदार आहेत. राज्यात मतदानासाठी एकूण 1,186 मतदान केंद्र उभारली जाणार आहेत. यापैकी शहरी भागात 42,604 तर ग्रामीण भागात 57,582 केंद्र असतील. दीपावलीच्या प्रकाश पर्वानिमित्त राज्यात सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. राज्यात आज संध्याकाळी लक्ष्मीपूजन होणार असून त्यासाठी झेंडूच्या फुलांनी आणि तोरणांनी बाजारपेठा सजल्या आहेत. मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात आज लक्ष्मीपूजनानिमित्त सुट्टी आहे. मात्र व्यापाऱ्यांचं नववर्ष विक्रम संवत 2081 प्रारंभानिमित्त आज मुहूर्ताचे सौदे होतील. संध्याकाळी 5:45 ते 6 या वेळेत आरंभपूर्व तर संध्याकाळी 6 ते 7 या एका तासात मुहूर्ताची सत्र होतील. प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉ बिबेक देबरॉय यांचं आज नवी दिल्ली इथं निधन झालं. ते 69 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे कालच त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात भरती केलं होतं. 2015 त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं होतं. पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे ते काही काळ कुलपती होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बिबेक देबरॉय यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.